तव प्रेमान युद्धान वाढते युद्ध वैर जिंकव प्रेमान युद्धान वाढते युद्ध शाक्यकोलिया संघर्षीते वदले गौतम बुद्ध
वैर जिंकव प्रेमान युद्धान वाढते युद्ध वैर जिंकव प्रेमान युद्धान वाढते युद्ध
नदी रोहिणी पाण्यासाठी वाद तो शाक्यांचा संघ घेई मग बहुमतांनी निर्णय युद्धाचा हिंसाकारक त्यांच्या मतांना गौतम करी विरोध शाक्य कोलिया संघर्षीते वदले गौतम बुद्ध संघाचा तो नियम मोडता भोगी स्वतः शिक्षा वचनासाठी घेती शांतीने परिव्रजा दीक्षा सर्व सुखाचा त्याग करूनी सत्य केले सिद्ध शाक्य कोलिया संघर्षीते वदले गौतम बुद्ध मानव दुःख हराया केली घोर तपस्यावनी ज्ञान सूर्य हा देई जगाला धम्म